नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात काय मुखेल खबरो। पत्थर पायातील ह्या पुस्तकाचे प्रकाशन मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले। गोय राज्य सहकारी पुरस्कारा खातीर अर्ज मागिल्यात। आकाशवाणी संगीत संमेलनाच्या 67व्या आवृत्तीची सुरुवात आज सावन दिल्ली, मुंबई आणि चेन्नई हंगा संगीत कार्यक्रमांनी जाता। आता पुराय खबरो। पत्थर पायातील पुस्तक प्रकाशन मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले। पत्थर पायातील ह्या पुस्तका कडल्यान फुडल्या पिगेक मार्गदर्शक थारपी अशी चरित्रां लोकांक वाचूंक आनी समजूंक उपलब्ध जाल्यात अशें मुखेलमंत्री दत्तात्रय प्रमोद सावंत हांणी म्हळां। ते परवरी विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्रांगणांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्णवेळ प्रचारकांच्या कार्याची वळख करपी पत्थर पायातील ह्या पुस्तकाचे प्रकाशन केल्या उपरांत उलयताले। डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी हो सुवाळो जालो। मुखेलमंत्र्या सयत केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार, रमेश पतंगे, नरेंद्र सावयकार माचेर हजर आशिल्ले। संघ प्रचारकांनी केल्ल्या व्हड कामाचो आणि त्यागाचो उल्लेख या पुस्तकात वाचपाक मेळटलो असे ह्यावेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळे।
शताब्दी वर्ष आपण ह्या वर्षी साजरा करतोय। भारताचं सांस्कृतिक पुनर्जागरण करण्यासाठी, राष्ट्र चेतना बळकावणी करण्यासाठी आणि स्वप्नातील एकात्मता भारत, अखंड भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी कित्येक संघ कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे। आणि तेच तर 100 वर्षानंतर बघतोय आपण की एकात्मता भारत, अखंड भारत हे स्वप्न आज सत्यात येत असताना आपल्या सगळ्यांना दिसतंय।
सहकार वाठारात उल्लेखनीय वावर करून सहकारी चळवळीत महत्वाचे योगदान दिवपी व्यक्ती आणि सहकारी संस्थांचं भौमान करपा खातीर गोय सरकारान गोवा राज्य सहकारी पुरस्कार 2025 खातीर अर्ज मागिल्यात। हे पुरस्कार गोय राज्य सहकारी पुरस्कार आणि सहाय्य योजने खाला दितले। या पुरस्कारात गोवा सहकाररत्न यादस्तीक आणि 1,25,000 रोख, गोवा सहकार भूषण म्हणून यादस्तीक आणि 75,000, तसेच गोवा सहकार श्री यादस्तीक आणि 50,000 रोख, राज्यातले उत्कृष्ट सहकारी संस्था प्रोत्साहन पुरस्कार, दरेकी संस्थे खातीर यादस्तीक आणि सहकार वाठारातल्या 50 व्यक्तींक मजत दिवप हाचो आस्पाव जाता। वेबसाईटीचेर तसेच सरकारी संचालक कार्यालय, सहकार संकुल पाटो पणजे, तसेच पणजे, म्हापशा, फोंड्या, मडगांव, केप्यां आणि दिवचल हांगा अर्ज मेळटले। पर्यटकांच्या जीवाक धोको निर्माण करून चलपी हवाई खेळा खातीर राज्य सरकारान खर नेम केल्यात। नेमाचे उल्लंघन केल्यार 2,00,000 रुपयांमेरेन दंड भरचो पडूं येता। उपकरणां जप्त करपा वांगडाच परवाने रद्द जावं येता। पायलट आणि प्रवाशांक उणात उणो 15,00,000 रुपया वैयक्तीक अपघात विमो दिवप ऑपरेटर्सांक बंधनकारक आसा। हे संबंधी गोय पर्यटन खात्यान नवे गोवा एरो स्पोर्ट्स नेम 2025 अधिसूचित केल्यात। सुरक्षेच्या नेमांचे उल्लंघन केल्यार खर ख्यास्त दिवपाची तरतूद तातूंत आसा। गुन्हेवा प्रमाण आणि परत परत तशेंच केल्यार 2,00,000 रुपयांमेरेन दंड, कायम काळ्या वळेरेंत घालप, उपकरणां जप्त करप आणि नोंदणी वा परवानो रद्द करपाची तरतूद आसा। दिव्यांगत्व व्यक्ती सशक्तीकरण संचालनालयान दिव्यांग श्रेणीत उत्कृष्ट मालक, उत्कृष्ट बिगर सरकारी संस्था, उत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती हांकां प्रत्येकी 1 पुरस्कार आणि उत्कृष्ट कर्मचारी श्रेणीत 4 पुरस्कार हे राज्य पुरस्कार भेटोवपा खातीर दिव्यांग मालक, बिगर सरकारी संस्था, दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग कर्मचाऱ्यां कडल्यान अर्ज मागयल्यात। उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी श्रेणीत दोळ्यांनी न दिसप, आयकुपाक ना येवप आणि शारीरिक दिव्यांग अशा वर्गात प्रत्येकी 1 पुरस्कार दितले। रोख 50,000 रुपया, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असा। अर्ज दिव्यांगत्व व्यक्ती सशक्तीकरण संचालनालयात फुकट उपलब्ध असतात। पुराय भरिले अर्ज राजपत्रित अधिकाऱ्यां प्रमाणित केल्ल्या आवश्यक दाखल्यांच्या प्रतिसयत 18 नोव्हेंबर मेरेन दिव्यांगत्व व्यक्ती सशक्तीकरण संचालनालयात पावपाक जाय। हे पुरस्कार 19 डिसेंबराक गोय मुक्ती दीस सुवाळ्यात मुख्यमंत्र्याच्या हस्तुकी भेटयतले। समाज कल्याण संचालनालया वतीन अनुसूचित जाती, हेर मागासवर्ग आणि आर्थिक मागास समाजातल्या विद्यार्थ्यांच्या फायद्या खातीर राज्य आणि केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करतात। संचालनालयान शिष्यवृत्ती योजनांखातीर cmscholarship.gova.gov.in या शिष्यवृत्ती पोर्टला वेल्यान अर्ज करपाक मुजत 15 नोव्हेंबर मेरेन वळयल्या। सगळ्यो शाळा, संस्था आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अर्जाची तपासणी करून 25 नोव्हेंबर मेरेन खात्याक ऑनलाईन धाडपाक जाय। वर्गीकृत जातीतल्या विद्यार्थ्यांखातीर MSc आणि HSSC गुणवत्ता पुरस्कार, धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांखातीर SSV आणि HSSC गुणवत्ता पुरस्कार, गगनभरारी शिक्षा येवजण, वर्गीकृत जाती आणि OBC समाजा खातीर सरळ विद्या सहाय्य येवजण, वर्गीकृत जातीतल्या विद्यार्थ्यांखातीर कन्याधन येवजण, होम नर्सिंग शिक्षण घेवपी विद्यार्थ्यांक शिष्यवृत्ती अशा येवजण्यो राज्य सरकारा वतीन राबयतात। तशेंच OBC विद्यार्थ्यांखातीर प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती, ओबीसी ईबीसी विद्यार्थ्यांखातीर पोस्ट मॅट्रिक शिश्यवृत्ती अशो केंद्र सरकार पुरस्कृत येवजण्यांची अंमलबजावणी करता.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्यान ऐकतात.
गोय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वा कर्मचारी आशिल्ल्याचे सांगून काय व्यक्ती गोयातले उद्योग आणि आस्थापना कडेन संपर्क करतात आणि मंडळा वतीन कारवाय करून त्यांचे उद्योग आणि आस्थापना बंद करपाची शिटकावणी देतात असे गोय राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नदरेक आयला. मंडळात उद्योग आणि आस्थापनांच्या मालकांक अशा फटींग मंचापासून सतर्क राहपाक सांगला. हे मनीस कारवायेची धमकी देऊन आणि फटींगपणा सांगून लांच मागतात आणि लांच दिली ना जाल्यार मंडळा वतीन कारवाय जातली अशी धमकी देतात. तशेंच उद्देगीक मंडळा कडल्यान परवानगी मेळोवन दिवपाचें आश्वासन दितात आनी मंडळाच्या बँक खात्याचो नंबर आशिल्ल्याचें सांगून ते बँक खात्यांत परवानो शुल्क जमा करपाक सांगतात. तशेंच हे व्यक्ती मंडळाच्या लॅटर हेडाचेर बनावट परवानो आदेश आनी हेर दाखले उद्देग्यांक दितात. मंडळाचे कर्मचारी आनी अधिकारी परवानो मेळोवपाक वा अधिकृत दाखले वा संमती आदेश जारी करपाक अशा तरेन काम करिनात अशें मंडळान कळीत केला. अशा फटींगपणाच्या कारवाया बाबतींत मंडळान आदींच पुलीस अधिकाऱ्यां कडेन कागाळ नोंद केल्या. तशेंच लोकांनी अशा फटींग मंचाची माहिती मंडळाक दिवची. उद्देगीक परवान्या खातीर अर्ज सादर करपाक मजत करपा खातीर मंडळान एक मजत कक्ष सुरू केल्लो आसा. राज्यांतल्या उद्देगांनी आपले प्रस्न आनी समस्या खातीर मजत कक्षाचो नंबर 9357-09411 हाचेर संपर्क करपाचो सल्लो मंडळान दिला. उद्देगीक आस्थापना आनी सामान्य लोकांनी फटींग व्यक्तीच्या कसल्याय विनंत्यांक फोन कॉल निर्देशांक बळी पडचे न्हय. तशेंच अशा घडणुकांची कागाळ दक्षता अधिकारी वरिष्ठ पर्यावरण अभियंता मंडळाचे वांगडी सचिव कार्यालया कडेन करचो. केंद्र सरकाराच्या सामाजीक न्याय आनी सबळीकरण मंत्रालयान प्री मॅट्रीक शिश्यवृत्त्यो जाहीर केल्यात. शालेय शिक्षण घेवपी अनुसुचित जाती आनी हेर मागाशिल्ल्या विद्यार्थ्यांनी ह्या येवजणेचो लाव घेवचो अशें ह्या मंत्रालयान मागला. socialjustice.go.in ह्या संकेतथळाचेर सामाजीक न्याय आनी सबळीकरण मंत्रालयाच्या प्री मॅट्रीक शिश्यवृत्त्यांची माहिती उपलब्ध आसा. सगळ्यांनी त्याचो लाव घेवचो असे या पत्रकात म्हणा. आकाशवाणी संगीत संमेलनाच्या 67व्या आवृत्तीची सुरवात आयज सावन दिल्ली, मुंबय आनी चेन्नय हांगा संगीत कार्यक्रमांनी जाता. म्हयनोभर चलपी ह्या कार्यक्रमा वेळार देशभरात 24 शारांनी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करतले. प्रसार भारती संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्यान हे आयोजन करता. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान सांगला की 1954 स्थापन जाल्ल्या सावन आकाशवाणी संगीत संमेलन भारतातले सगळ्यात टिकाऊ आनी आदरणीय सांस्कृतिक परंपरापैकी एक म्हणून उभे रावला. हिंदुस्थानी, कर्नाटक आनी हलके फुलके तशेंच लोकसंगीताचे उत्कृश्ट प्रवाह देशभरातल्या लोकां मेरेन पावपाक हाची संकल्पना केल्या. भारताच्या समृद्ध संगीत दायजाचे जतन, प्रचार आनी लोकप्रियता वाढोवपाक ह्या संमेलनान म्हत्वाची भूमिका निभायल्या. संमेलनाची माहिती दितना प्रसार भारतीचे CEO गौरव द्विवेदी हांणी म्हळे की COVID-19 ह्या साथीच्या दुयेंसान कांय काळा खातीर आयिल्ल्या आडमेळी उपरांत ह्या वर्सा हो भव्य महोत्सव नव्या नेटान परत येता. टेनिसात दोट्टी जोडयेंत माजी जागतीक क्रमांक 1 रोहन बोपण्णान 20 वर्सांच्या कारकिर्दी उपरांत निवृत्तीची घोशणा केली. 45 वर्साच्या भारतीय खेळगड्यान 26 ATP दोट्टी जेतेपद जिखल्या, जातूंत मॅथ्यू एबडन सयत 2024 ऑस्ट्रेलियन ओपनाचो समावेश आसा, जाका लागून हो 43व्या वर्सा क्रमांक 1 पावपी सगळ्यात वयस्कर खेळाडू जाला. भारतीय हवामान विभागान आज उपविमालयन पश्चिम बंगाल, सिक्कीम आनी बिहारात घोग्यांनी पावसाचो अंदाज दिला. तशेंच भारतीय हवामान विभागाच्या मतान आज ईशान्य भारत, गोंय, मध्य महाराष्ट्र आनी गुजरात हांगा असोच हवामानाची परिस्थिती उरतली. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. पत्थर पायातील या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. गोय राज्य सहकारी पुरस्कारा खातीर अर्ज मागिल्यात. आकाशवाणी संगीत संमेलनाच्या 67व्या आवृत्तीची सुरवात आयज सावन दिल्ली, मुंबय आनी चेन्नय हांगा संगीत कार्यक्रमांनी जाता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.